नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. मोदी सरकाराक 11 वर्सां जाल्ल्याच्या निमतान गोंय सरकारा वतीन संकल्प से सिद्धी ही कार्यावळ राजीव गांधी कला मंदीर फोंडें हांगा घडोवन हाडली. मुखेल सोयरे म्हणून मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत तर मानाचे सोयरे म्हणून केंद्रीय उर्जा आनी नवीन आनी शाश्वत उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हजर आशिल्ले. मोदी सरकाराच्या कार्यकाळात अच्छे दिन आयल्यात. आज गोंय आनी केंद्र सरकार अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय तत्वाचेर लोकांचे काम करता आनी चलता. स्वच्छ भारत अभियाना बरोबर स्वस्थ भारत अभियान देशात सुरू आसा. गोंय सरकार बऱ्यात बरे साधन सुविधा दिवपाक यशस्वी जाला. नारी शक्ती, हर घर जल, ग्रामीण विकास योजना, स्टार्टअप मिशन, डिजिटल इंडिया अशो जायत्यो केंद्र सरकाराच्यो येवजण्यो गोंयांत बेस बरे तरेन चालू आसात. गोंय राज्य पूर्णपणान स्वयंपूर्ण जावचें म्हणून सरकार काम करीत आसा. त्या खातीर सरकारान वेगवेगळ्यो येवजण्यो चालीक लायल्यात अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळें.
11 वर्सांतल्या 33 मोजके कार्यक्रम जे आमी अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या तत्वाचेर लोकांक टच करता ते दाखोवपाचे आशिल्ले. आमी कार्यक्रम तुमी मुद्दा म्हूण पळयलो आसतलो, खंयचोच कार्यक्रम आमकां खूब व्हड आमी मोठे कितें तरी केले अशें न करता आमी सामान्यांतल्या सामान्य मनशा खातीर केले. आमी ज्याच्या पर्यंत आयज कोणूच पावूं नाशिल्लो त्याच्या पर्यंत आमचे सरकार पावले. आजुनूय काही बेनिफिशरीज आसतले जे लेफ्ट आउट जाले आसतले, तांच्या पर्यंत आमी पावचे. तांच्या पर्यंत खंय तरी अवेरनेस जावचो. सरकार आपल्या परीस पुराय अवेरनेस करीत आसता.
अंत्योदय तत्वाचेर सरकारची येवजण्यो पावपाक राज्य सरकार आनी केंद्र सरकार यशस्वी थारला. फाटली 11 वर्सां सरकारान प्रधानमंत्री मोदी यांच्या फुडारपणा खाला भारत देश विकसीत केला. हो देश पुरायपणान विकसीत करपाक दर एकल्यान हातभार लावचो अशें ह्या वेळार राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळें. हिंटरलँड टुरिझम कशें पर्यटकां मुखार दवरप हे विशीं गोंय पर्यटन खात्याची खासा बसका पणजे पर्यटन भवनांत जाली. ह्या वेळार शाश्वत उदरगत करतना पर्यटनाचे वेगवेगळ्या तासां सयत इको टुरिझमांतल्यान गोंयची रानां, धबधबे तशेंच सैमीक वाठार पर्यटकां मुखार दवरपाच्या हेतान गोंय पर्यटन खातें आनी रान महामंडळ काम करतले अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी ह्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत दिली. दर्यादेगा शिवायचे सैमान नटिल्ले गोंय पावसांतले मॉन्सूनांतले गोंय दाखोवपा खातीर गोंय रान महामंडळ आनी गोंय पर्यटन उदरगत महामंडळाच्या जोडपालवान काम करतले अशी माहिती रान महामंडळाचे अध्यक्ष देविया राणे हांणी दिली. पर्यटन थळांचेर खासा करून धबधब्यांचेर भौशीक उपेगाची प्रसाधन घरां उबारप तशेंच सुरक्षीततायेच्या नदरेंतल्यान आनी धबधब्यांचेर सादूरतायेचे तकते लावप, आप मजत गटांनी तयार केल्ल्यो वस्तूंक हिंटरलँड टुरिझमाच्या माध्यमांतल्यान माची मेळून तांचे वस्तूंक मार्केट मेळून दिवपाक सरकार काम करता अशी माहिती ह्या वेळार मंत्री रोहन खंवटे हांणी दिली. भौशीक संपर्क वाढोवपा खातीर आनी नागरिकांच्या समस्येचेर उपाय काडपा खातीर 14 जून ते 28 जून ह्या काळात राज्यातल्या वेगवेगळ्या पुलीस स्टेशनांनी भौशीक कागाळी निवारण सत्रां आयोजीत करपाचो निर्णय गोंय पुलिसेन घेतला. उत्तर गोंय पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता तशेंच संबंधित वाठाराचे वरिष्ठ पुलीस अधिकारी हे विशीं पुलीस खात्यान नेमून दिल्ल्या वेळापत्रका प्रमाण ह्या सत्रांचे आयोजन करतले. हातूंत उत्तर गोंय वाठारांत येवपी पणजे, परवरी, दिवचल, हणजूण, कळंगूट, साळगांव तशेंच हेर वाठारांतल्या पुलीस स्टेशनांचो आसपाव आसा. ते भायर भौशीक कागाळी सोडोवपा खातीर पुलीस स्टेशनांचे सगळे पुलीस निरीक्षक दर दिसा सांजेची 4 ते 6 मेरेन उपलब्ध आसपाक जाय अशें उत्तर गोंय पुलीस अधिक्षकाच्या कार्यालयांतल्यान संबंधित पुलीस अधिकाऱ्यांक कळीत केलां. कागाळदाराच्यो कागाळी आयकून तांकां न्याय मेळून दिवपाक पुलिशेन खरसाणेन वावुरपाचो आदेश उत्तर गोंय पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी उत्तर गोंयच्या पुलीस अधिकाऱ्यांक दिला. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येवपी संरक्षण भौशीक क्षेत्रांतलो एक प्रमुख उपक्रम आशिल्ल्या गोवा शिपयार्ड लिमिटेड म्हळ्यार GSLन भारतीय नौदळा खातीर प्रतिश्ठीत नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल NGOPV मालिकेंतले चवथे जहाज यार्ड 1283 भूमिपूजन करून देशाच्या सागरी क्षमता निर्मितीच्या प्रवासात एक महत्वाचो पावणो घातला. एका कार्यावळीत नौदळाचे उपप्रमुख व्हायस एडमिरल कृष्णा स्वामीनाथन हांच्या उपस्थितीत हो सुवाळो जालो. 30 मार्च 2023 सय केल्ल्या 6,200 कोटी रुपयांच्या कबलाती अंतर्गत GSLवरवी पुरायपणान इन हाऊस डिझायन आनी बांदणी केल्ल्या 7 NGOPVच्या बांदकामातल्या प्रगतीचे प्रतीक म्हणून ही जहाजां आसात. GSLच्या जहाज बांदणी उपक्रमान फक्त भारताची सागरी सुरक्षा यंत्रणाच बळकट जायना तर थळाव्या परिसंस्थेक चालना दिवन MSMEक सक्षम करून आनी हजारांनी रोजगाराच्यो संधी निर्माण करून राष्ट्रीय आर्थिक वाढीक महत्वपूर्ण योगदान दिता. राज्यात नैऋत्य मॉन्सून सामान्य आसा. राज्यात चडशा सुवातींनी हलको ते मध्यम पावस तर कांय सुवातींनी गडगड मारून पावस पडला तर कांय कडेन घोग्यांनी पावस पडला अशें वेधशाळेन म्हळां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.